ह्या उदाहरणाच्या उलटे मौनव्रतधारी उलटे उदाहरण मौनव्रतधारी श्री रमण महर्षि ही दोन उदाहरणे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन ध्रुवाचे काय नाते आहे हे अजून समजले नाही.